चितर क्रमांक 5 काईन अन हाबेल। आदम आणि हवाचे दोन लेकर पोर होते, एकाचं नाव होतं काईन आणि दुसऱ्याचं होतं हाबेल। काईन हाबेलाचा राग करत होता, त्यानं त्याले जीव मारून टाकलं। या काईनाच्या कर्तुतीच्यानं त्याले सजा भेटली आणि त्याच्या मायबापाले पण त्याची सजा भोगावी लागली। आम्ही सारे जण आदाम हवाचा अंश आहो, म्हणून आम्ही सारेच पापी आहोत आणि या पापानं आम्हाले देवापासून वेगळं केलं आणि म्हणून आम्ही पण शिक्षेस पात्र आहोत।